स्तोत्र संहिता अध्याय 62 मुख्य गवयासाठी यदुथूनाच्या पद्धतीप्रमाणे दाविदाचे स्तोत्र। माझा जीव केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहिला आहे, त्याच्यापासून मला तारण प्राप्ती होते। तोच केवळ माझा खडक, तोच माझे तारण आहे, तोच माझा उंच गड आहे। मी सहसा ढळणार नाही। एकट्या मनुष्याला मारण्याकरिता त्याच्यावर तुम्ही सर्व कोठवर चढाई करून याल। तो झुकलेल्या भिंतीसारखा, कोसळलेल्या कुंपणासारखा आहे। त्याच्या उच्च पदावरून त्याला पाडण्याकरिता मात्र ते मसलत करीतात। त्यांना लबाडी आवडते। ते आपल्या तोंडाने आशीर्वाद देतात, पण मनातून शाप देतात। हे माझ्या जीवा, तू केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ रहा, कारण माझी आशापूर्ती करणारा तो आहे। तोच केवळ माझा खडक, तोच माझे तारण आहे, तोच माझा उंच गड आहे। मी ढळणार नाही। माझे तारण व माझे वैभव देवावर अवलंबून आहे। माझ्या बलाचा दुर्ग, माझा आश्रय देवच आहे। अहो लोक हो, सर्वदा त्याच्यावर भाव ठेवा, त्याच्यापुढे आपले मन मोकळे करा। देव आमचा आश्रय आहे। मानव प्राणी केवळ वाफ आहेत, ते केवळ मिथ्या आहेत। तराजूत घातले असता ते हलके भरतील, ते सर्व वाफच आहेत। जुलूम जबरदस्तीवर भिस्त ठेवू नका, लूट केल्याची शेखी मिरवू नका। संपत्ती वाढली तरी तिच्यावर चित्त ठेवू नका। एकदा देव बोलला आहे, मी दोनदा हे ऐकले आहे की सामर्थ्य देवाचे आहे। शिवाय हे प्रभू, तुझ्याच ठाई वात्सल्य आहे, कारण प्रत्येकाला त्याच्या कृतीप्रमाणे तू प्रतिफळ देतोस।